आकाशवाणी मुंबई। नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। एलपीजी गॅसच्या तुटवड्यावरून विरोधकांचा लोकसभेत गदारोळ। प्रधानमंत्री आज केरळ आणि तामिळनाडूच्या दौऱ्यावर। एकंदर 16,450 कोटी रुपये खर्चाच्या विकास कामांचं करणार लोकार्पण आणि पायाभरणी। रिलायन्स उद्योग समूह अमेरिकेतल्या 300 अब्ज डॉलर्सच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पात भागीदार। 12 वर्ष कोमात राहिलेल्या रुग्णाची जीवरक्षक प्रणाली हटवण्याला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी। आणि छत्तीसगडमध्ये 108 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण। एलपीजी गॅसच्या तुटवड्यावरून विरोधकांनी आज लोकसभेत गदारोळ केल्यामुळे कामकाज 12 वाजेपर्यंत स्थगित झालं। सकाळी कामकाजाला सुरुवात होताच विरोधी पक्ष सदस्यांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी करायला सुरुवात केली। विरोधकांच्या घोषणाबाजीतच पीठासीन अधिकारी दिलीप सैकिया यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला, मात्र तरीही विरोधकांचा गदारोळ सुरूच राहिला। वारंवार विनंती करूनही गदारोळ सुरूच राहिल्यानं सैकिया यांनी कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब केलं। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रश्नोत्तराच्या तासात काही प्रश्नांची उत्तरं दिली। भारतातल्या इंटरनेट सेवांचे दर जगातले सर्वात स्वस्त आणि परवडणारे असल्याचं अश्विनी वैष्णव यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं। गेल्या दशकात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं डिजिटल इंडिया उपक्रमाच्या माध्यमातून डिजिटल समावेशनाच्या 3 मुख्य आघाड्यांवर काम केलं आहे। इंटरनेट सुविधांची व्याप्ती वाढवणं, इंटरनेटचे परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देणं आणि मजबूत डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांची निर्मिती यांचा त्यात समावेश असल्याचं वैष्णव म्हणाले। 2014 इंटरनेटची सुविधा फक्त 25 कोटी नागरिकांनाच मिळत होती आणि आज ही संख्या सुमारे 103 कोटी इतकी वाढल्याचं वैष्णव म्हणाले। पश्चिम आशियातल्या घडामोडींवर बारकाईनं लक्ष ठेवून असल्याचं नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं म्हटलं आहे। विमान कंपन्या बदलत्या परिस्थितीला प्रतिसाद म्हणून योग्य व्यवस्था करत आहेत। प्रवाशांची सुरक्षितता आणि सेवांचं सातत्य याला प्राधान्य असल्याचं मंत्रालयाच्या पत्रकात म्हटलं आहे। दरम्यान होर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणनं केलेल्या कारवाईच्या वृत्तानंतर अमेरिकन सैन्यानं स्फोटक सुरुंग तैनात करण्यासाठी वापरात येणाऱ्या 10 इराणी युद्धनौका पूर्णपणे नष्ट केल्या असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे। सर्वात महत्वाच्या ऊर्जा मार्गांपैकी एक असलेल्या धोरणात्मक जलमार्गावर इराण हल्ला करू शकेल या काळजीपोटी ही कारवाई केल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे। देशात घरगुती वापराच्या वीज आणि इंधनाची कोणतीही टंचाई नाही आणि नागरिकांनी घाबरण्याचं काहीही कारण नाही, असा स्पष्ट निर्वाळा काल केंद्र सरकारकडून देण्यात आला। उपलब्ध सर्व मार्गांनी इंधनाचा पुरवठा कायम राखण्यात येईल, असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे। पश्चिम आशियातल्या संघर्षाचा परिणाम देशातल्या शेअर बाजारावर दिसून येत आहे। गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतल्यानं मुंबई शेअर बाजाराचा निफ्टी आज दुपारच्या 17 पर्यंत 1,045 अंकांनी म्हणजेच 1.33% घसरला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनं 290 अंकांची म्हणजे 1.19% घसरण नोंदवली। केंद्र सरकारनं मच्छीमार समाजासाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या आहेत, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज कोच्ची इथं जाहीर कार्यक्रमात केलं। केरळचं नामकरण केरळम करण्याचा निर्णय मल्याळी भाषकांसाठी आनंददायी आहे, असं प्रधानमंत्री म्हणाले। धीवर सभा या मच्छीमार संघटनेनं हा कार्यक्रम आयोजित केला आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज केरळ आणि तामिळनाडूच्या दौऱ्यावर आहेत। केरळमध्ये एर्नाकुलम इथे एकंदर 10,800 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते झाली। तामिळनाडूमध्ये तिरुचिरापल्ली इथे एकंदर 5,650 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं ते उद्घाटन करतील। या प्रकल्पांमध्ये पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू पायाभूत सुविधा, ग्रामीण भागाला जोडणारे प्रकल्प आणि महामार्ग विकास यासारख्या प्रमुख क्षेत्रांचा समावेश आहे। 5 नवीन रेल्वे सेवांना प्रधानमंत्री हिरवा झेंडा दाखवतील। संरक्षण संशोधन आणि विकास संघटना DRDO आणि भारतीय नौदलानं संयुक्तपणे गोव्याच्या किनाऱ्यावर P8I या संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या विमानातून हवेतून जहाजावर टाकण्यात येणाऱ्या कंटेनर एडीसी 150 चार यशस्वी इन फ्लाईट चाचण्या घेतल्या. एकंदर 150 किलो वजनाचा माल वितरित करण्यासाठी विकसित केलेलं एअर ड्रॉपेबल कंटेनर किनाऱ्यापासून दूर तैनात असलेल्या समुद्रात संकटात असलेल्या नौदल जहाजांना वेगानं रसद पोहोचवण्यासाठी तयार करण्यात आले आहेत. ही प्रणाली लवकरच भारतीय नौदलात समाविष्ट होण्याची अपेक्षा आहे, असं संरक्षण मंत्रालयाच्या पत्रकात म्हटलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रिलायन्स उद्योग समूहासोबत सुमारे 300 अब्ज अमेरिकन डॉलरची भागीदारी जाहीर केली आहे. या भागीदारीतून अमेरिकेतला पहिला तेल शुद्धीकरण कारखाना सुरू केला जाणार आहे. अमेरिकन ऊर्जा क्षेत्रातला हा ऐतिहासिक निर्णय असल्याचं ट्रम्प यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे. टेक्सास राज्यात ही रिफायनरी स्थापन केली जाणार असून त्यामुळे हजारो रोजगार उपलब्ध होण्याची अपेक्षा वर्तवण्यात आली आहे. ही जगातली सर्वात स्वच्छ रिफायनरी असेल आणि सध्याच्या इराण संघर्षाच्या काळात ती अमेरिकेची ऊर्जा बाजारपेठ स्थिर ठेवण्याचं काम करेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गेली 12 वर्ष रुग्णशय्येवर कोमा स्थितीत असलेल्या 32 वर्षीय इस्माला इच्छामरण देण्याची परवानगी आज सर्वोच्च न्यायालयानं दिली. रुग्णाच्या प्रकृतीत काहीही बदल होण्याची शक्यता नसल्याच्या कारणावरून रुग्णाच्या आई वडिलांनी इच्छामरणाबाबतची याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायमूर्ती जे बी पारडीवाला आणि न्यायमूर्ती के व्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठानं हा ऐतिहासिक निर्णय दिला. जगण्याच्या हक्कात सन्मानानं जगणं असा अर्थ अभिप्रेत असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं. रुग्णाची प्रतिष्ठा कायम ठेवून त्याची जीवरक्षक प्रणाली काढून घेण्याची प्रक्रिया राबवण्यात यावी असे निर्देश खंडपीठानं दिले आहेत. छत्तीसगडच्या 6 जिल्ह्यांमधल्या 108 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे. त्यांच्यावर सुमारे 3,95,00,000 रुपयांचं एकत्रित बक्षीस होतं. केंद्रीय गृह मंत्रालयानं आज ही माहिती दिली. देश येत्या महिना अखेरीपर्यंत नक्षलवादापासून मुक्त होईल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. महिला या फक्त शेती करत नाहीत तर शेतीचं भविष्य घडवत आहेत. महिला शेतकरी समृद्ध झाल्या तरच राज्य समृद्ध होईल असं प्रतिपादन महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज केलं. आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि संयुक्त राष्ट्र संघटनेनं जाहीर केलेल्या आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष 2026 निमित्तानं मुंबईत विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. राज्यात शेती कसणाऱ्या महिलांचं प्रमाण पुरुषांपेक्षा 20% जास्त असलं तरी जमिनीचा सातबारा त्यांच्या नावावर नसल्यामुळे शेतीशी संबंधित विविध योजनांचे लाभ त्यांना मिळण्यात अडचणी येतात. त्या दूर करण्यासाठी राज्यात लिंग समभाव संसाधन केंद्र सुरू करावं अशी सूचना ज्येष्ठ कृतीतज्ञ नित्या राम यांनी या कार्यक्रमात केली. त्यानुसार असं केंद्र राज्य सरकार लवकरच सुरू करेल असं आश्वासन सुनेत्रा पवार यांनी दिलं. राष्ट्रीय शैक्षणिक आणि संशोधन परिषद NCERT सर्व इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांचा आढावा घ्यावा असे निर्देश देण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयात दिली. NCERTच्या 8व्या इयत्तेच्या सामाजिक शास्त्र विषयाच्या पुस्तकात आक्षेपार्ह मजकूर छापल्याची स्वतःहून दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयानं सुरू केलेल्या सुनावणीदरम्यान महाअधिवक्ता तुषार मेहता यांनी ही माहिती दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. LPG गॅसच्या तुटवड्यावरून विरोधकांचा लोकसभेत गदारोळ. प्रधानमंत्री आज केरळ आणि तामिळनाडूच्या दौऱ्यावर. एकंदर 16,450 कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचं करणार लोकार्पण आणि पायाभरणी. रिलायन्स उद्योग समूह अमेरिकेतल्या 300 अब्ज डॉलर्सच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पात भागीदार. 12 वर्ष कोमात राहिलेल्या रुग्णाची जीवरक्षक प्रणाली हटवण्याला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी. आणि छत्तीसगडमध्ये 108 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.